आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. बुलढाणा वर्धा आणि अमरावतीसह राज्यात 8 वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिल्याची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी चंद्रपूरसह 6 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 1,927 कोटी मिळणार. 7 ऑक्टोबरपर्यंत साजऱ्या होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाला आजपासून सुरुवात आणि उद्या महात्मा गांधी जयंती सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरी होणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येणार आहे असा विश्वास मुंबईत झालेल्या भाजप कार्यकर्ता परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना त्यांनी दिली. आज मुंबईत शहा यांनी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून द्यावं असं आवाहन शहा यांनी केलं. बुलढाणा जालना अमरावती वर्धा जिल्ह्यासह राज्यातील एकूण 8 वैद्यकीय महाविद्यालयांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागानं मान्यता दिली असून याच सत्रापासून हे 8ही वैद्यकीय महाविद्यालयं सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आयुष्मान मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा इथं आज पत्रकार परिषदेत दिली. या 8ही महाविद्यालयांची वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया याच वर्षी सुरू होणार असून वैद्यकीय प्रवेशाचा तिसरा राऊंड अद्याप बाकी असल्यानं या राऊंडमध्ये येथील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल असं मंत्री जाधव यांनी सांगितलं. बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयासाठी 1200 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी 403 कोटी रुपये किमतीचे कंत्राट काढण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज त्यांनी नवी दिल्ली इथं चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बियाणं आणि खतांची उपलब्धता तसंच खतांचा अतिवापर या मुद्द्यांवर यावेळी अर्थपूर्ण विधायक चर्चा झाल्याचं शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. राज्यातील सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनानं पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे चंद्रपूरसह 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 1,927 कोटी लवकरच मिळतील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून चंद्रपूरसाठी 58.90 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिनांक 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर इथं होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उद्यापासून 2 दिवस वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते सेवाग्राम आश्रमाला भेट देणार आहेत तसंच नियोजित कार्यक्रमानुसार अभ्यागतांशी संवाद साधणार आहेत. स्वच्छता ही सेवा 2024 या अभियानांतर्गत विविध सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रात आज स्वच्छता कर्मचारी आणि सफाई मित्रांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या नागपुरातील राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय तसंच वर्ध्याच्या आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात देखील स्वच्छता पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत यंदा देशात 24 लाखांहून अधिक कार्यक्रम झाले. स्वच्छता ही सेवा अभियानात यावर्षी 20 कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे. देशभरातले 38 लाख सफाई मित्र यात सहभागी झाले होते. ऐकूया प्रसिद्ध अभिनेते राजेश चिटणीस यांचा स्वच्छता संदेश.
स्वच्छता ही एक सेवा आहे. सेवा नव्हे तर हे एक आपलं कर्तव्य आहे. आपण जिथे राहतो म्हणजे आपल्या घरामध्ये आपण उठसूट कधी कागद घेतला इकडे तिकडे फेकला कुठलाही कचरा आपण अस्ताव्यस्त आपण टाकलेला आपण कधी असं बघतोय नाही ना. मग आपलं शहर हे सुद्धा एक आपलं घर आहे. त्यामुळे आपण जिथे काम करतो, ज्या कार्यालयात काम करतो, जिथे जातो आणि ज्या शहरात राहतो आपण, ते शहर आजूबाजूची जागा ही नेहमी स्वच्छ असायला हवी. कारण की काय होतं माहितीये का, की आपण ही अस्वच्छता करून आजारांना आमंत्रण देतो. तर त्याच्यामुळे आपलं शहर, आपलं घर आणि आपली आजूबाजूची जी काही जागा असेल ती आपण नेहमी स्वच्छ ठेवावी, ही आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला हवी. तेव्हा मी कचरा करणार नाही ही शपथ सगळ्यांनी घ्या.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह इथं आज सकाळी नागपूर शिर्डी अमरावती विमानतळ विकास संदर्भात बैठक घेतली. याप्रसंगी नागपूर विमानतळ अद्ययावतीकरण सवलत करारावर स्वाक्षरी, अमरावती विमानतळ टर्मिनलच्या उद्घाटनाबाबत तसंच शिर्डी विमानतळ अद्ययावतीकरण याबाबत चर्चा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वन्यजीव सप्ताह 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यावर्षी वन्यजीव सप्ताहाचा विषय वन्यजीव संरक्षणाच्या माध्यमातून सहअस्तित्व असून या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रादेशिक वन विभाग, वन्यजीव वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आज वन्यजीव सप्ताहाचं उद्घाटन मानवी हार तयार करून वनसंरक्षक नागपूर श्री लक्ष्मी ए यांच्या हस्ते करण्यात आलं. या मानवी हाराची एकूण लांबी 1.5 किलोमीटर इतकी होती. एकूण 400 विद्यार्थी आणि अधिकारी या उपक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हातात वन्य प्राणी वाघाची प्रतिकात्मक मूर्ती देऊन जंगल वाचवा वन्यजीव वाचवा अशा घोषणेनं करण्यात आली. विद्यार्थ्यांना वन आणि वन्यजीवाबाबत माहिती देऊन त्यांच्या संरक्षणार्थ घोषणा देण्यात आल्या. प्रादेशिक वन विभाग, वन्यजीव वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हे विविध कार्यक्रम पार पडले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा प्रशासन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं मोर्शी मार्गावरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं उद्या बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधींचा जीवन प्रवास या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणारं हे प्रदर्शन निःशुल्क ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा परिषद अमरावती यांच्याद्वारे महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत राष्ट्रीय पोषण माहमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उद्या 2 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या गांधी जयंतीनिमित्त जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती आणि नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155व्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि सूरसंगम भक्तिरस गायनाचा कार्यक्रम बापू तुम्हे प्रणामचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी 8:30 वाजता व्हरायटी चौक गांधी पुतळ्या इथं हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लीलाताई चितळे आणि प्राध्यापक चंद्रशेखर वानखेडे असतील. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे आणि संयोजक विलास मुद्देवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती असेल. वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उद्या स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे. स्वच्छतेवर आधारित पथनाट्याचं सादरीकरण, सफाई मित्र सुरक्षा शिबिर आणि सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. उद्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्जनशील कार्यक्रम, प्रयोग आणि आव्हानं या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं देखील उद्घाटन करण्यात येईल. माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 9 ऑगस्ट 2022 रोजी स्थापन केलेली स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नावानं ओळखली जाणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी समाज माध्यमावरून दिली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावानं एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंदणी झालेल्या या पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सप्तकिरणांसह पेनाची नीब हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. बुलढाणा, वर्धा आणि अमरावतीसह राज्यात 8 वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिल्याची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती आणि उद्या महात्मा गांधी जयंती सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरी होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.